सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर श्रोती आहे तुमच्यासोबत टॉक टाइम मध्ये आणि टॉक टाइम सुरू आहे म्युझिकल येस आणि आपण गप्पा मारतो आहोत सोनी मराठीवर नवीन शो सुरू होतो आहे सिंगिंग स्टार गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे याच्या जज बेला शेंडे यांच्यासोबत आणि बेला मॅम तुम्ही काही गायला नाहीत आमच्यासाठी आणि मी तुम्हाला असं इन्सिस्ट नाही केलं तर बापरे मला लिस्नर्स अजिबात माफ करणार नाहीत सो काय स्पेशल आमच्यासाठी
बाबरा नकळे कसा कोणामुळे सुरला गला मन मोकळा हा भास की तुझी आहे नशा मला साध घालती दाही दिशा मला वेड लागले प्रेमाचे
वा क्या बात आहे सो जाता जाता सगळ्या लिस्नर्सना काय सांगाल
सगळ्या ऐकणाऱ्या प्रेक्षकांना मी हे सांगू इच्छिते की एक नवा कोरा म्युझिकल शो सुरू होतोय सोनी मराठीवरती 21 ऑगस्ट पासून सो नक्की नक्की तो बघा या निमित्ताने काहीतरी एक खूप नवीन खूप टवटवीत असं तुमच्या समोर आम्ही सगळेजण घेऊन येतोय एक खूप छान टीम तुमच्या समोर येते आहे आणि तर त्यामुळे बघायला विसरू नका तुमचे फीडबॅक्स माझ्या पेजवरती माझ्या इनबॉक्स मध्ये नक्की द्या आणि जसं प्रेम करत आलाय तसंच प्रेम करत राहा कायम आणि नक्की हा शो बघा
नक्की बघणार नवा फ्रेश असा शो आहे सोनी मराठीवर सिंगिंग स्टार आणि आता सध्या श्रुती सोबत इतरही गप्पा होतील टॉक टाइम मध्ये कुठेही जाऊ नका ऐकत राहा 93.5 रेड एफ एम बजाते रहो